श्री श्री राधा गोपीनाथ भगवान की, श्री कृष्ण बलराम भगवान की, श्री वृंदावन धाम की। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। एकदा सर्वांनी म्हणायचं आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानंजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री चैतन्य मनोविष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदांतिकं। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। अनन्यश्चिन्तयन्तो मां योजना पर्युपासते तेषां वित्तामि विक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। सर्वधर्मं परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वं सर्वपापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः। हरे कृष्ण। खूप आनंदाची घटना आहे की मी बहारीनमध्ये महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळामध्ये बसलेलो आहे। अद्भुत पर्वणी आहे म्हणून तुमचा मी खूप आभारी आहे की तुम्ही इतक्या शॉर्ट नोटीसमध्ये इतक्या लवकर हा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल आपला धन्यवाद आहे सगळ्यांनी। तर आपलाच विषय आहे भगवद्गीता। मी MBBSच्या दुसऱ्या वर्गाला होतो, दुसऱ्या वर्षाला, ग्रँट मेडिकल कॉलेज, JJ हॉस्पिटल, मुंबई। आणि त्यावेळी मी माझ्या एका मित्राच्या आग्रहाखातर मंदिरामध्ये गेलो होतो। तो मित्र माझा IIT होता आणि आम्हाला दोघांनाही एकत्र IIT ॲडमिशन मिळाली होती, पण मी मेडिकलला गेलो आणि तो IIT गेला। आणि तो तिकडे जाऊन काही लोकांच्या चांगल्या संगतीमध्ये येऊन तो भक्त बनला आणि मग तो मला सांगायला लागला की तू पण येत जा वगैरे। मग त्याच्याशी मी खूप वाद घातला, बराचसा मनोरंजक वाद एक वर्षभर त्याला मी छळलं खूप आणि त्याला म्हटलं की आता तू माझ्याकडे नको येऊस, मला या विषयात इंटरेस्ट नाही। मग त्याने सांगितलं मला की अरे आपली इतकी जुनी मैत्री आहे, केवळ मैत्री खातर तरी एकदा मंदिरात ये, मला दोस्ती का वास्ता दे रहा है, चलो चलते हैं। ठीक आहे, मैत्री तर आहेच ना आपलं, ठीक आहे या विषयावर पटत नाही पण मैत्री तर आहेच। म्हणून मी मैत्री खातर 4 फेब्रुवारी 1984 या दिवशी मंदिरात गेलो। आपले बाकीच्या इतर उन्हाडक्या वगैरे करून धू मंदिराच्या किनारी मग मी संध्याकाळी मंदिरात गेलो आणि राहिलो मंदिरामध्ये। आणि दुसऱ्या दिवशी तिकडे आमच्या ना इस्कॉनमध्ये एक अशी सायंटिफिक विंग आहे, त्याचं नाव आहे भक्तिवेदांत इन्स्टिट्यूट। ते केवळ बुद्धिजीवी लोकांकरता, त्यात MBBS, MD, इंजिनियर्स, PhD वगैरे असे सगळे सुशिक्षित माणसं जे आहेत त्यांच्याकरता ती शाखा बनवलेली आहे, की त्यांनी इथे येऊन आपल्या बुद्धिमत्तेअनुसार हा विषय समजावा म्हणून त्यांनी ती संस्था आपण काढलेली आहे, भक्तिवेदांत इन्स्टिट्यूट। तर त्या संस्थेमध्ये दुसऱ्या मजल्यावरती संस्था अजूनही आहे तिकडे, तिकडे दुपारी 2:00 एक प्रवचन होतं भगवद्गीता या विषयावरती। आणि मी त्या प्रवचनामध्ये जाऊन बसलो, आधी रात्रभर मुक्काम केला होता, मंगलारती अटेंड केली होती, मग प्रवचन ऐकलं सकाळचं, मग जप केला होता वगैरे प्राथमिक सुरुवात होती आणि मग जेवण केलं होतं। त्याच्यानंतर ते म्हणाले की दुपारी पण एक वेगळा क्लास आहे शिकलेल्या लोकांकरता, म्हणजे ठीक आहे जाऊ आपण। तर त्या क्लासमध्ये, भगवद्गीता क्लासमध्ये, एक विदेशी व्यक्ती, गौर कातडीची व्यक्ती, PhD आपल्या विषयामध्ये, म्हणजे त्यांच्या तिकडे MS आहे ना, ते इंजिनिअरिंग डिग्रीमध्ये मास्टर डिग्री इज MS, तर MS नंतर या माणसाने त्या विषयात PhD केली होती आणि तरुण व्यक्ती होती, म्हणजे असं फार वयस्कर नव्हती, तरुण उत्साही अशी एफलजंट तेजस्वी व्यक्ती होती, पण विदेशी होती। आणि त्या माणसाने अगदी अस्खलित प्रवचन केलं भगवद्गीतेवरती, आणि एकदम श्लोक वगैरे उद्धृत करून व्यवस्थित एकदम संदर्भ देऊन प्रत्येक वाक्याला एका श्लोकाचा संदर्भ देऊन त्यांनी असं म्हणजे रोखठोक सुंदर भाषण दिलं. त्यावेळी मला जे काय वाटलं ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. त्या कथेमध्ये बसून मला त्यावेळी काय वाटलं, मला खूप लाज वाटली माझी स्वतःची त्यावेळी. कारण त्याचं असं कारण आहे की मी जन्माने गौड सारस्वत ब्राह्मण आहे, हां उडपीचा ब्राह्मण आहे मी. म्हणजे आमची जी जात आहे ना, आमची जी काही ती अशी भारतभर खूप मान्यता प्राप्त जात आहे. सारस्वत ब्राह्मण म्हणजे खूप त्यांना मान्यता आहे, आणि आमच्या जातीमध्ये बरेच लोक पुरोहित आहेत, बरेच लोक मंदिराची अर्चा पूजना पूजन करतात, आणि असे शास्त्रां पारंगत आहेत. असे आमचा समाज बहुत खूप असा प्रगत आहे या विषयामध्ये, संस्कृत विषयामध्ये, वेदांमध्ये, पारायणांमध्ये वगैरे वगैरे. आणि त्या समाजात जन्म माझा, तर मला असं वाटलं की अरे हे सगळं मी करायला पाहिजे. म्हणजे भगवद्गीता या विषयावरती अभ्यास मी करायला पाहिजे, कारण मी ब्राह्मण आहे. आणि ब्राह्मणाची व्याख्या अशी आहे की ब्रह्म जानाती इति ब्राह्मणा, ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे तोच ब्राह्मण म्हटलं जातं. जन्मना जायते शूद्रा संस्कारात भवेत द्विज. संस्कार जन्माआधी न झाल्यामुळे जन्माने शूद्र आपण सगळे, सॉरी टू से, असं वाईट वाटून घेऊ नका, पण शास्त्र सांगतं असं की जन्माआधी संस्कार झाला नसेल काही, त्याला म्हणतात गर्भाधान संस्कार, तर सर्व लोक जन्माने शूद्र असतात. पण संस्कारामुळे ते भवेत द्विज, आणि मग अध्ययन करून तो विप्र बनतो. आणि मग अध्ययन, शास्त्र अध्ययन केल्यानंतर जेव्हा ब्रह्माची अनुभूती होते, ब्रह्मतत्वाची जेव्हा अनुभूती होते, तेव्हा तो ब्राह्मण म्हणून मानला जातो. आणि त्याच्या पुढे मग वैष्णव आणखी एक मोठी स्थिती आहे. ते म्हणजे केवळ ब्रह्मज्ञान नाही, त्याप्रमाणे कार्य, त्याप्रमाणे विचारधारा, त्याप्रमाणे चेतना त्याची असेल, मग तो वैष्णव बनतो. तर मला वाटत होतं की हे सगळं आपलं काम आहे, ब्रह्मज्ञान करून घेणे, ब्रह्मज्ञानाविषयी अभ्यास करणे, चर्चा करणे, आणि मग ते यजन याजन पठन पाठण या नियमाने इतरांना सांगणे हे ब्राह्मणाचं कर्तव्य. ब्राह्मणाचं कर्तव्य काय आहे? यजन याजन पठन पाठण, स्वतः शिकायचं, इतरांना शिकवायचं, आणि यज्ञ करायचा स्वतः इतरांकरता, कल्याणाकरता. आणि हे जे वेद आहेत त्याच्यामध्ये पंचम वेद महाभारत आहे, त्या महाभारतामध्ये भगवद्गीता आहे, गीता उपनिषद ह्या नावाने आहे. भगवंताने महाभारताच्या पंचम वेदामध्ये सांगितले गीता अर्जुनाला. हे सगळं आपल्याला करायचं आहे, आपण करायला पाहिजे. त्याच्याऐवजी मी ब्राह्मण व्यक्ती श्रोतृवृंदामध्ये अतिशय ठो, म्हणजे कसं, शून्य शून्य ज्ञान अध्यात्माविषयी असलेल्या व्यक्ती प्रेक्षकांमध्ये म्हणजे श्रोत्यागृहामध्ये बसलेला आहे, आणि एक विदेशी व्यक्ती त्याचा जन्म ख्रिश्चन धर्मात झालेला आहे, ते व्यक्ती उच्च विद्याविभूषित होऊन PhD करून नंतर आपल्या धर्माकडे आकर्षित होऊन, केवळ आकर्षित होऊन घरी जाऊन अभ्यास करत नाही आहे, तर या पंथाला सर्व पूर्णपणे ब्रह्मचारी होऊन वाहून घेऊन, केस भादरून, चेंडी ठेवून, ब्रह्मचारी बनून, दीक्षा घेऊन आम्हालाच म्हणजे आम्हाला गीता शिकवतोय. तर मला खूप लाज वाटली त्या गोष्टीची, आणि त्या लाजेखातर मग मी अध्ययन सुरू केलं गीतेचं. तर ही आपली अवस्था आहे. आता आपल्यामध्ये सगळे लोक ब्राह्मण नसतील, त्याचा थोडा प्रॉब्लेम, त्याचा काय संबंध नाही त्याशी. पण आपण सगळं भारतीय तर आहोत ना, आपला भारतभूमीशी संबंध आहे जवळचा. आणि भारतभूमीचं महात्म्य काय आहे? भारतभूमीमध्ये जन्म घेणारे व्यक्ती तुम्ही आम्ही, हां आपल्याला गर्व करायची गरज नाही, पण गर्वाचीच गोष्ट आहे ती म्हणजे अनंत जन्माच्या पूर्वपुण्याईशिवाय भारतभूमीत जन्म होऊ शकत नाही. ही एक सर्व शास्त्रमान्य गोष्ट आहे. ते आपण कदाचित माहीत नसेल आपल्याला, पण आपलं हे जन्म जो आहे आपला, सध्या आपण बाहरेनला असू, कुठेही गल्फमध्ये असू, UAE असू, सौदीमध्ये असू, ती गोष्ट वेगळी आहे. ते कर्मधर्म संयोगाने आपण कुठेकडे जातो, पण आपला जन्म, आपला वंश जो आहे ना, तो भारतीय वंश आहे. आणि त्या वंशात जन्म घेण्याकरता अनेक जन्माची पुण्याई लागते. का? तर भारतवर्षामध्ये जितके देवाचे अवतार आहेत ते सर्व भारतामध्ये झालेले आहेत. खरी गोष्ट आहे की नाही? कोणी राम लक्ष्मण कुठे बाहेर झाले तर कोणी, मला तू एक सांगा, एक अवतार सांगा जो भारताच्या बाहेर ज्याने अवतार घेतला आणि तिकडे लीला केल्या. एक दोन संदेशवाहक भगवंताचे सोडून, म्हणजे येशू ख्रिस्त आणि महम्मद हे सोडून भारताच्या बाहेर कोण कोण जन्म घेतला आहे, कोणी जन्म घेतला आहे? म्हणजे जितके भगवंतांनी अवतार घेतलेले आहेत ते पण भारतवर्षामध्ये घेतलेले आहेत, आणि जितके त्यांचे भक्त म्हणून शिरोमणी आहेत, जितके संत आहेत, ऋषीगण आहेत, साधूगण आहेत, त्यांनीही भारतवर्षामध्ये जन्म घेतला आहे. आपल्या प्रत्येक राज्यामध्ये हजारो संत आहेत, पंजाबपासून कन्याकुमारीपर्यंत. कुठचंही राज्य घ्या, महाराष्ट्र घ्या, कर्नाटक घ्या, तमिळनाडू घ्या, केरळ घ्या, कुठे उत्तर प्रदेश घ्या, बिहार घ्या, कुठचं राज्य नाही ज्या ठिकाणी संत नाहीत आणि ज्यांनी भगवंताचा उपदेश केलेला नाही, असं राज्यच नाही कुठचं. आणि त्या काळात म्हणजे प्राचीन काळामध्ये अफगाणिस्तान, ब्रह्मदेश, पाकिस्तान, भारत, बांगलादेश हे सगळं भारतवर्ष होतं. आता सगळं ते झालं, विभाजित झालेलं आहे, आणखी विभाजित होते सुद्धा आगे पुढे जाऊन. पण ही भारतभूमी जी आहे तो ॲक्च्युली खंडप्राय देश आहे आपला. आणि इतक्या भगवंताच्या अवतारांचं चरण स्पर्श झालेलं असल्यामुळे आणि संतांचा पण चरण स्पर्श ह्या भूमीला झाला असल्यामुळे इथे जन्म घेण्याकरता खूप पुण्य लागतं. कारण इथे जन्म घेतलेली व्यक्ती जी आहे त्याला जन्मताच कृपेमुळे कहा अनायासी ज्ञान प्राप्त होतं भगवंताबद्दलचं. फारसा प्रयास करायला लागत नाही. म्हणजे मला तरी आठवत नाही मी लहानपणी कधी रामायण वाचलं का महाभारत वाचलं असं मला आठवत नाही. पण मला शाळा संपताच्या आधी सगळं रामायण माहिती होतं आणि सगळं महाभारत माहिती होतं आणि सगळ्या देवी देवीच्या गोष्टी माहिती होत्या, गणपतीच्या, देवीच्या, सर्व दसरा, दिवाळीच्या सगळ्या कथा मला माहिती होत्या. का? तर दरवर्षी नित्यनियमाने आम्ही रामलीला बघायचो मैदानात जाऊन शाळा संपल्यावर 10-10 दिवसामध्ये. आणि अशाच गोष्टी म्हणजे अशाच रमतगमत सगळ्या गोष्टी आपण शिकतो भारतामध्ये. इट्स अ व्हेरी नॅचरल प्रोसेस. त्यामध्ये एकदम स्वाभाविक आपली धर्माची आणि आपल्या भूमीची महती आहे अशी. तर अशा भूमीत आपण जन्म घेतला आहे. तर भगवंत असं म्हणतात की भारत भूमी ते जन्म होईलो जार, ही जरा बंगाली भाषा आहे पण त्याचा अर्थ असा आहे की ज्या व्यक्तीचा जन्म भारत भूमीत झालेला आहे, या मातीत झालेला आहे, जन्म सार्थक कोरी करो परोपकार. त्या व्यक्तीने स्वतःचा जन्म प्रथम सार्थक करणं आवश्यक आहे. स्वतःचं करणं म्हणजे आत्मोद्धार, स्वतःचा उद्धार करणं आवश्यक आहे, हे त्याचं कर्तव्य आहे. त्यात काही मोठा तो उपकार करत नाही आहे. ही हॅज टू, त्यांनी जन्म घेतला ह्या भूमीत तर त्याला स्वतःचा उद्धार करणं अतिशय आवश्यक आहे, आत्मज्ञान प्राप्त करून. आणि तेवढंच करून थांबायचं नाही आहे. तर भारतभूमीतला जन्म असलेल्या व्यक्तीला हे पण कर्तव्य आहे की आपलं सार्थक करून करो परोपकार, इतरांना पण त्याचा उद्धार व्हावा म्हणून मदत करावी. केवळ भारतीयांनाच नव्हे तर देश विदेशात जाऊन त्यांना पण बोध द्यावा की तुम्ही कोण आहात, तुमचं काय उद्देश जीवनाचा आहे, तुम्ही तुमची ओळख काय आहे, त्या ओळखीप्रमाणे कसं वागायचं आणि कसं जीवन त्याप्रमाणे निहित करायचं. तर सगळं मी त्या प्रवचनामध्ये ऐकलं आणि मला आणखीन लाज वाटली. आणि हे सगळं सांगताय कोण, एक विदेशी व्यक्ती. म्हणजे त्यांच्या विदेशी असण्यावर मला काही फरक नाही पडला, पण वाटलं की अरे आपण हे करायला हवं तर आपल्याकरता कोणतरी बाहेरची व्यक्ती करते. त्या प्रेरणेने मग मी याच्यामध्ये अभ्यास सुरू केला. मग मला जाणवलं की आपल्याकडे किती ज्ञान साठलेलं आहे भारतामध्ये. अथाह समुद्र आहे हा, त्याची खोली आणि विस्तार कोणीही त्याची खोली आणि विस्तार दोन्हीही ओळखू शकत नाही, ठाऊक होऊ शकत नाही. एवढं अथांग ज्ञान जे आहे ते आपल्या भारतवर्षामध्ये दडलेलं आहे. आणि जे जे काही शास्त्रीय प्रगती या जगात घडलेली आहे ते इकडचं ज्ञान चोरून घडलेली आहे. आपण आपल्या त्या ज्ञानाची किंमत न केल्यामुळे इतरांनी येऊन येऊन ते चोरलं आणि आपल्या नावाने पेटंट करून ते आता तिकडे विकतायत. तेच ज्ञान, तेच खगोलशास्त्र, तेच अंतराळशास्त्र, जे काय गणितशास्त्र, संस्कृतशास्त्र, हे सर्व आता सर्वश्रेष्ठ कुठे आहे, परदेशी. मॅक्स मुल्लरची संस्था जी आहे संस्कृत, उत्कृष्ट संस्था जगातली, ती कुठे आहे, जर्मनीमध्ये आहे. का? तर त्या मॅक्स मुल्लरनी आपल्या भारतामध्ये येऊन पूर्ण उत्तरेपासून दक्षिणपर्यंत येऊन पूर्ण प्रवास करून स्पॉन्सर्ड, राणीच्या तर्फे पूर्ण स्पॉन्सर होऊन त्यांनी त्या खर्चा शासकीय खर्चामध्ये इंग्लंडच्या पूर्ण आपल्या भारताच्या संस्कृतीचा अभ्यास केला. ठिकठिकाणी जाऊन सगळी शास्त्र वाचली आपली. तो स्वतः पंडित झाला संस्कृताचा आणि त्याने काय निष्कर्ष काय पाठवला त्याचा, इतकी वर्ष भारत भ्रमण करून अध्ययन करून संस्कृत शिकून सारे वेद वाचून सारे शास्त्र वाचून हे त्याने रिपोर्ट बनवला एक. तो रिपोर्ट खूपच म्हणजे दुःखदायक आणि रोचक रिपोर्ट आहे. की या भारतवर्षामध्ये कुठेही गरिबी नाही, पहिलं वाक्य. सगळ्या ठिकाणी समृद्धी आहे. आणि या भारतवर्षामध्ये कोणीही दुःखी नाही, दुसरं वाक्य. तिसरं वाक्य अतिशय न पटणारं पण तेव्हाचं खरं वाक्य, ते म्हणजे अख्ख्या भारतवर्षामध्ये कोणी भिकारी नाही. आज खरं वाटेल तुम्हाला गोष्टी ही जवळ 200 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे ब्रिटिशांनी यायच्या वेळीसुद्धा ही आपली समृद्धीची अवस्था होती की अख्ख्या भारतामध्ये कोणीही भिकारी नाही. आणि यांची पूर्ण संस्कृती जी आहे ती गायीवरती आधारित आहे. आणि गायीवरती म्हणजे गायी केंद्रस्थानी असल्यामुळे ह्या समाजामध्ये भारतामध्ये कुठेही असं म्हणजे वैफल्य किंवा दुःख किंवा असं अज्ञान किंवा दुःख असं कुठेच नाही. आज आपल्याला खरं वाटणार नाही. आणि हे सगळं स्पॉन्सरशिप करून अध्ययन करायचा उद्देश काय होता, की ह्या देशावरती कसं राज्य करता येईल तो मार्ग शोधण्याकरता म्हणून तो रिसर्च केला गेला. त्यामुळे शेवटी त्यांनी ते पण लिहिलं की या देशावरतीच्या माणसांवरती जर राज्य करायचं असेल, यांना जर गुलाम बनवायचं असेल, यांच्यावरती शासन करायचं असेल, तर त्यांच्या केंद्रस्थानी असलेली गाय जी आहे तिला नष्ट करावी लागेल, असा रिपोर्ट पाठवला. तो माझ्याकडे अनेक वेळा व्हॉट्सॲपवरती जुना छापील रिपोर्ट आला माझ्याकडे अनेक वेळा. आणि त्यात ही सगळी वाक्य लिहिली आहेत. म्हणजे असं पित्त खळून उठतं हे सगळं वाचल्यानंतर, की आपण कसं आपलं स्वत्व गमावलं. मग त्यांनी काय केलं, आता मला आश्चर्य वाटलं की आपल्या गीतेबद्दल बोलायचं का, हे इतिहास वाचायचा, पण ते त्यापर्यंत पोचण्याकरता हे समजणं आवश्यक आहे. हां, जोपर्यंत आपलं आपलं स्वत्व असं खळून नाही उठत ना, तोपर्यंत ते आपण जागे नाही होऊ शकत. त्यांनी काय केलं, आपल्या भारतवर्षामध्ये दर गावात, दर शहरात, दर बोळात, कुठे पण गायींना चरण्याकरता एक जागा असायची, गाय रान नावाची. त्याला प्रत्येक राज्यात वेगवेगळं नाव आहे, पण ती सरकारची मोफत जमीन जिथे डोंगराच्या खाली पायथ्याशी अशी जागा असायची, तिकडे शेती करायची, लोक नाही करायचे, तिकडे ते गायी चरायची. आणि प्रत्येक गायी आपल्या ज्यांच्याकडे शेकडो गायी होत्या पूर्वी लोकांच्या घरी, त्या चरायच्या आणि मग ते येऊन दूध द्यायच्या, त्याच्यावरती सगळं इकॉनॉमिक्स चालायचं, अर्थशास्त्र देवाचं. त्यांनी तिथे प्रथम त्या ठिकाणी ज्या ठिकाणी गायी चरायच्या तिकडे चहा लावला, कारण चहाला उतरती जागा लागते, पहाडाची उतरती जागा, तिथे पाणी असं वाहतं, त्यामुळे गायींना खायला चारा बंद झाला एकदम सिस्टमॅटिक योजनाबद्ध रीतीने. मग गायी आपला म्हणजे ओझं झालं, ओझं बोझ, गाय बोझ बन गई. मग ते एक एक करून गाय देऊन टाकायला लागले. मग मुसलमान लोक येऊन घेऊन जायला लागले. हळूहळू गोधन कमी 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 व्हायला लागलं. मग गोधनावरती जी व्यवस्था होती ना अवलंबून, ती नष्ट झाली. मग त्याने लोकांना चहा दिला की हे प्या तुम्ही. हां, आज तर चहा इतका आपल्या नसानसात भिनला आहे की तुमच्याकडे मी आलो आणि तुम्हाला चहासुद्धा विचारला नाही असं म्हटलं जातं. एवढा चहा आपल्या संस्कृतीत घुसला आहे, परंतु चहा आपल्या भारतात नव्हता, तो आपल्यावर लादला गेला. आणि मग गोधन नष्ट झालं, मग हळूहळू आपलं वैभव नष्ट झालं आणि आपण मग भिक्षुक बनलो. मग त्यांनी त्यांच्या विदेशी वस्तू आपल्यावर लादल्या की हे सगळं भारतीय सगळं अतिशय कनिष्ठ दर्जाचं आहे, हे विदेशी वापरा, हे वस्त्र वापरा, हे करा. मग त्यांनी ते केम्ब्रिज वेगळं विद्यार्थी शाळा उघडली आपल्याकरता, एक कनिष्ठ विद्यालय म्हणजे कनिष्ठ दर्जाचं विद्यालय त्यांच्या अधिकाऱ्यांच्या मुलांकरता केम्ब्रिज विद्यालय. अशा प्रकारे योजनाबद्ध रीतीने आपलं बौद्धिक मानसिक सामाजिक शोषण केलं आणि आपल्याला ते गुलामगिरीमध्ये छानपैकी लादलं गेलं. आणि आजही आपण त्या बौद्धिक गुलामगिरीत जगत आहोत त्याच प्रभावाखाली. हा आपला संक्षिप्त इतिहास आहे. तर अशा प्रकारे ज्यावेळी ती बौद्धिक गुलामगिरी योजनाबद्ध रीतीने लादली गेली त्यावेळी आपले वेद पण हरवले गेले. काही कर्मठ ब्राह्मणांनी आपल्याकडे जपून ठेवले, पण आम जनतेने ते त्यांना म्हटलं की त्यांच्याकडचं जे काय ते सगळं श्रेष्ठ आहे. विदेशी जे असतं ते फार चांगलं असतं आणि भारतीय जे आहे ते दर्जा नीच दर्जाचं असतं, दर्जा कनिष्ठ असतो. ही जी मनोवृत्ती आहे त्यांनी आपल्यावर बिंबवली, ती पण एकदम योजनाबद्ध बौद्धिक स्तरावरती ती रुजवली आपल्या मनामध्ये की आपण कसे कनिष्ठ आहोत आणि कसे गोरे लोक श्रेष्ठ आहेत आणि त्यांच्याकडच्या प्रत्येक वस्तू पण श्रेष्ठ आहेत, आपण कसे मूर्ख आहोत आणि आपण कसे मागासलेले आहोत, ही भावना अतिशय विचारपूर्वक त्यांनी ती रुजवली आणि आपलंच संस्कृतचं ज्ञान घेऊन त्यांनी आपला विकास केला आणि आपल्याला गुलाम बनवलं. त्याच्यामुळे मी का सांगितलं सगळं हे, कारण याच्यामुळेच, ह्या प्रकारच्या मनोवृत्तीमुळेच आपल्याकडून गीता हरवली, आपल्याकडून भागवत हरवलं, आपल्याकडून पुराणं हरवली, वेद हरवले, सगळं ज्ञान त्यातनं हरवलं जे आपल्याला आवश्यक होतं आणि आपण त्यात समृद्ध होतो. पूर्वी अशोक राजा असेपर्यंत लोक आपल्या देशातून कर्ज घ्यायची, बाहेरचे देशात लोक, एवढं सामर्थ्य आणि एवढं समृद्धी होती आपल्याकडे, आपण लोकांना कर्ज द्यायचो जगामध्ये. आता खरं वाटतं का आपल्याला ऐकल्यावर? अजूनही आपण विकसनशील देश म्हणून गणला जातो. आपण विकसित देशात अजून आता पुढे होईल कदाचित, परंतु अजून तरी आपण विकसनशील देश आहोत. कारण का? आपला सर्व समृद्धी विकास आपण लोकांना देऊन टाकला. का? तर आपलं जे समृद्धी आहे, आपलं जे ऐश्वर आहे, त्याच्यावर श्रद्धा न ठेवल्यामुळे, श्रद्धा सोडून दिल्यामुळे आपण कंगाल झालो, अक्षरशः भिक्षुक बनलो. त्याच्यामुळे हे जे अमूल्य धन आहे आपलं, भगवद्गीता, श्रीमद भागवत, वेद, पुराण, जे आपलं धन आहे ते आपण हरवून बसलेलो आहोत. आणि आता आपलं सगळे जे आपले अँटिना आहेत टी व्हीचे, ते पश्चिम दिशेला आहेत, आहेत की नाही? सर्व आपल्याला प्रभावित करणारे कुठच्या वस्तू आहेत? स्टार टी व्ही, हे सगळे पाश्चिमात्य देशांनी प्रभावित केलेले सगळे जे चॅनेल्स आहेत ते आपल्या आज ज्ञानाचे स्रोत आहेत आपल्या. ते त्यात काही जे काय म्हटलं जातं तेच ब्रह्मवाक्य. आपण टी व्हीवर जे काही, त्यांच्या टी व्हीवर जे काय ऐकतो अमेरिकन टी व्हीवरती, तेच आता ब्रह्मवाक्य बनलेलं आहे. आणि ते सांगेल ते त्यांचं पेटंट, आपलंच त्यांचं पेटंट ते करून टाकतात. म्हणून हा मी थोडासा प्रयत्न केला तुम्हाला सांगायचा की आपण कसे अतिशय ऐश्वर संपन्न संस्कृतीचे वारस असून देखील आपण कसे कंगाल झालो, स्वतःमुळेच झालो. तरी भारतामध्ये ना अशी एक, तिला म्हणतात काय, अशी निटिंग आहे, निटिंगला काय म्हणतात मराठीमध्ये, निटिंगला काय म्हणतात, इनर निटिंग, अशी आपली एक अशी आतली आपला एक पीळ आहे. म्हणून ना सुंभ जळला पीळ नाही गेला, तर आपला जो पीळ आहे ना, पीळ तो फार श्रेष्ठ पीळ आहे आपला आतला. त्यामुळे सुंभ जळला, परंतु तो धार्मिक जो आपला पीळ आहे ना, तो कोणी समूळ नष्ट करू शकलं नाही. म्हणून हा देश कधीही पूर्ण ख्रिश्चन किंवा पूर्ण मुस्लिम किंवा पूर्ण झालं नाही. अनेक लोक आले, आक्रमण करून गेले आपल्यावरती, पोर्तुगीज आले, हे आले, ते आले, मुसलमान गझनी आला आणि घोरी आला आणि मग औरंगजेब आला आणि खूप लोक येऊन गेले, ब्रिटिश आले, मग हे आले, मग ते आले, त्यांनी सोमनाथ तोडलं अनेक वर्ष, काय 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 केलं, परंतु समूळ हिंदू धर्माचा नाश करून ह्या जगात आपण एक अमुक ख्रिश्चन देश किंवा मुस्लिम देश नाही बनले. आणि बाकी ठिकाणी इंडोनेशियापूर्वी भारतीय म्हणजे हिंदू धर्माचा, आता ते कम्प्लीट मुस्लिम कंट्री आहे. इजिप्त, इराणसुद्धा पूर्वी अमुक तमुक होते, ते बदलले. आणि पर्शिया, पारशी भाषा कोणी बोलतात, इराण, इराण, इराण पण पूर्वी हिंदू देश होता, तो इराण झाला जो आता आहे. ते अफगाणिस्तान हे गांधारीचं माहेर होतं, अतिशय आपले हे गड होते, गड अशी मजबूत एकदम देशाचे, पण ते सगळे एक एक करून असे वेगळे बनले. पण आपली जी आजचा जो देश आहे आपला, तो कधी सार्वभौमत्व त्याचं नष्ट झालं नाही धार्मिकदृष्ट्या. म्हणून आजही गावोगावी आपण जातो तेव्हा बघतो की आपली संस्कृती अजून अबाधित आहे, आपली पाळंमुळं एवढी वरवरची नाही आहेत, खूप सखोल आहेत पाळंमुळं. असा आपला हा धर्म आहे. आता तो धर्म जर वाचवायचा असेल तर तो कोणी वाचवायचा? ख्रिश्चनांनी का, बुद्धिस्ट लोकांनी का, मुसलमानांनी? आपला धर्म ते वाचवणार का? ते आपल्याला पाठवणार. तशा वेळी स्वत्व आणि स्वाभिमान जागृत करणं आवश्यक आहे. म्हणून हे गीता अध्ययन करणं आवश्यक आहे, कारण ते तुमचं आणि आमचं ज्ञान आहे, ओरिजिनल मूलभूत आपलं ते शास्त्र आहे, ज्याच्यामुळे भारतवर्ष आजही जगभरात प्रसिद्ध आहे. तुमचं भागवतावर श्रद्धा नसेल जगामध्ये कुठे, पण भगवद्गीतेला कोणीही मानत नाही असं जगात कोणी विद्वान नाही आहे. ते मॅक्स मुलरच्या वंशातले असो किंवा जर्मनीतले असो, अमेरिकेतले असो, भगवद्गीता म्हटलं की त्याला एक जगभराची मान्यता प्राप्त आहे. कारण त्यात जे ज्ञान दिलं गेलेलं आहे ते एक काय म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये जेनेरिक नॉलेज आहे ते आत्म्याबद्दलचं ज्ञान आहे, ते दिव्य ज्ञान आहे, ते आध्यात्मिक ज्ञान आहे. ते केवळ हिंदू धर्मापुरतं सीमित नाही आहे की ते हिंदू धर्माचं ज्ञान आहे. ते धर्म, ते ध्यान, ज्ञान जे आहे ते सर्व मान्य आहे जगात. कुठेही जेव्हा भगवद्गीतेवरती चर्चा होते तिकडे कुठे अशी हिंदू मुस्लिम सोडून चर्चा होत नाही, कारण ते सर्व धर्मांच्या मान्यताप्राप्त ज्ञान आहे. कारण त्यामध्ये आत्म्याबद्दल ज्ञान दिलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये 5 विषय वर्णित केलेले आहेत. एक म्हणजे ईश्वर, दुसरं म्हणजे जीव, तिसरी प्रकृती, चौथा काल आणि 5वं कर्म. ह्या विषया, ह्या मूलभूत 5 विषयावरती जे सगळे विषय आपल्या जीवनाशी निगडीत आहेत अशा 5 विषयावरती विस्तारपूर्वक चर्चा केलेली आहे. आणि त्या 5 विषयापैकी 4 विषय शाश्वत आहेत. ईश्वर शाश्वत आहे, जीव शाश्वत आहे, प्रकृती शाश्वत आहे आणि काळ पण शाश्वत आहे. फक्त कर्म जे आहे ते चलायमान आहे, ते बदलतं. आपण केल्याप्रमाणे बदलतं, त्याचं फळ बदलतं. याचं विस्तारपूर्वक नॉलेज जे आहे, ज्ञान जे आहे, ते गीतेमध्ये दिलेलं आहे. आणि अतिशय सुंदर पद्धतीने हे ज्ञान थोड्या वेळेत भगवंतांनी दिलेलं आहे. आणि त्याचं विशिष्ट महत्त्व काय आहे की बाकी सारे वेद पुराण जे आहेत ते सर्व श्रुती आहेत. श्रुती म्हणजे काय? कोणतरी बोलतंय, कोणतरी ऐकतंय, कोणतरी प्रश्न करतंय, कोणतरी उत्तर देतंय. संवादात्मक आहे ते, श्रुती त्याला म्हटलेलं आहे. ध्वनीवरती आधारित आहे, म्हणजे कोणतरी बोलतंय आणि कोणतरी ऐकतंय असं सर्व शास्त्र आहे. पण त्या कोणतरी बोलण्यामध्ये ह्या ठिकाणी भगवंत आहेत आणि कोणतरी ऐकण्यामध्ये ऐकणारा अर्जुन आहे. म्हणून काय म्हटलेलं आहे? यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो नितीर्ध्रुवा मतिर्मम. याचा अर्थ असा आहे की ज्या ठिकाणी योगेश्वर कृष्ण वक्ता म्हणून उभे आहेत, ज्या ठिकाणी धनुर्धर पार्थ श्रोता म्हणून उभा आहे, त्याच ठिकाणी श्री विजय नीती उपलब्ध आहे. सदैव नीती, सदैव श्री, श्री म्हणजे ऐश्वर्य, समृद्धी आणि विजय पण त्या ठिकाणीच उपलब्ध आहे. त्यामुळे संजय म्हणतो धृतराष्ट्राला, महाराज तुम्ही युगात भ्रमात राहू नका. ज्या ठिकाणी हे दोघं उभे आहेत त्या ठिकाणी कोणाचाही विजय होऊ शकत नाही, यांचाच विजय होणार. ते ऑलरेडी त्यांनी डेट ऐकलं होतं. असंही ज्ञान आहे का? कारण अर्जुनाबरोबर ते ज्ञान संजयाने पण ऐकलं होतं. संजय रनिंग कमेंट्री करत होता, धावतं समालोचन, दूरदर्शन, व्यासदेवांकडून दूरदर्शन सिद्धी प्राप्त करून तो बसल्या ठिकाणी ते पाहत होता. आणि जे पाहत होता ते आपल्या राजाला ऐकवत होता. आणि त्यानेही पूर्ण गीता ऐकली आणि त्यालाही ते ज्ञान झालं होतं की हे जे आहे जोडी ही जिथे असेल तिथे विजय नीती आणि श्री निश्चित आहे. असं हे अमूल्य ज्ञान आहे. आपण जर इतर सर्व वाचन करायला जर समो म्हणजे योग्य नसो किंवा शक्य नसेल अशी जर अवस्था असेल तर कमीत कमी भगवद्गीता ही आपण आत्मसात करावी अशी मानव जीवनाची एक गरज आहे. ते आपल्याला तेवढी पटो न पटो परंतु ती मानव जीवनाची एक मूलभूत गरज आहे. कारण हे ज्ञान असं आहे की हे ज्ञान ज्याला कळेल तो ह्या भौतिक स्तरावर राहणारच नाही, तो तत्काळ आध्यात्मिक स्तरावर स्थित होईल, आत्मस्तरावर स्थित होईल, आत्म्याच्या वास्तविक स्वभावाला तो एकरूप होईल आणि त्या योगे भगवंताशी पण तो सेवेत रुजू होईल आणि साक्षात्कार त्याला होईल की मी कोण आहे, माझा काय संबंध आहे या जगाशी, भगवंताशी, आणि मी इथे का आहे, इथून कसं जायचं. हे जे काय आपण प्रश्न विचारतो या सगळ्यांची उत्तरं गीतेत दिलेली आहेत. जीवनामध्ये अशी कुठची समस्या नाही जी असताना आपण गीता वाचली आणि त्यातून आपल्याला उत्तर मिळालं नाही असं होत नाही कधीच. तुम्ही हा प्रयोग करून बघा. मी जीवनाच्या कुठच्याही संकटात असाल, कुठच्याही विवंचनेत असाल, द्वंद्वात असाल, काहीतरी कष्टात असाल, तेव्हा तुम्ही गीता उघडा, अशी उघडा, हवे त्या पानामध्ये उचला आणि ती वाचा आणि तुम्हाला कळेल की तुमच्या प्रश्नाचं समाधान त्यात तुम्हाला सापडेल. अशी भगवद्गीता आहे, फार चमत्कारक शास्त्र आहे ते. हां, मी तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही तिसरा अध्याय ह्या प्रकरणात वाचा आणि चौथ्या अध्यायामध्ये ह्या समस्या करता वाचा असं नाही. प्राथमिकदृष्ट्या तुम्ही कुठचाही अध्याय वाचा, तुम्हाला उत्तर मिळेल. आणि जर तुम्हाला विस्तृत अभ्यास करायचा असेल तर प्रत्येक अध्यायात कुठचा विषय चर्चिलेला आहे याचं पण वर्णन आहे. राग आला असेल तर काय करावं, कामवासनेने आपण जर व्याकुळ झालो तर काय करावं, जगाच्या ऐहिक इच्छेने जर आपण त्रस्त असू तर काय करावं, जर भांडण असेल, द्वंद्व असेल तर काय करावं, जर अपयश आलं असेल तर काय करावं, अशा अनेक प्रकारच्या व्यावहारिक गोष्टी गोष्टी ज्या आपल्या जीवनामध्ये घडतात, सामान्य दृष्टीवर आपल्याला ते अनुभव येतो सगळ्यांना जीवन क्रमण करत असताना. असं हे शास्त्र आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ते असं शास्त्र आहे हे पूर्ण जगाला मान्य आहे. पण दुर्दैव असं आहे की जास्त विदेशी लोकांनी त्याचा अभ्यास केला आहे आणि आपल्याला ते ठाऊक नाही, आणि ते लोक आपल्याला हसतात की यांचं शास्त्र आहे यांना माहीत नाही. कमीत कमी त्या अभिमानाने तरी आपण हा अभ्यास करायला पाहिजे. आपण कोण आहे, आपलं वंश काय आहे, आपला इतिहास काय आहे, आपण कुठच्या देशामध्ये ज्याची महती अशी अगाध महती आहे, त्या देशात आपण जन्म घेतलेला आहे, तर त्या देशाचं एक असं एक ब्रीद आहे, ते ब्रीद बेसिक फाउंडेशन आहे, ते संस्थापन त्या आपल्या सगळ्यांचं असं आहे की आपण आपल्याला आपला जन्मसिद्ध हक्क आहे गीता समजून घ्यायचा आणि वाचायचा, आणि आपल्याला तो आलाच पाहिजे, नाहीतर आपण भारतीय म्हणण्याच्या योग्य नाही आहोत. जगाच्या पाठीवर जेव्हा भारतीय मनुष्य कुठे जातो त्यावेळी ह्या ऐश्वर्याने आणि समृद्धीने त्याने इतरांना समृद्ध करायला पाहिजे, तसा हा विषय. आणि देवाच्या कृपेने आपण सध्या जी मंडळी इथे बसलेल्या आहोत, काही मंडळी इथे आहेत, त्यांना म्हणजे असे काही मूलभूत कष्ट नाही आहेत, अन्न नाही, निवारा नाही, वस्त्र नाही, हे नाही, ते असं नाही, काही मूलभूत गोष्टी आपण समृद्ध आहोत, जीवन चाललंय ठंगलं, वी आर ओके. अशा स्थितीमध्ये निश्चित रूपाने आपण हे ज्ञान ग्रहण केलं पाहिजे. एक चॅलेंज म्हणून, एक माझं कर्तव्य म्हणून आणि भारतीय म्हणून जगाला हे ज्ञान देण्याकरता आपण याचा अभ्यास केला पाहिजे. भगवान शंकर आहेत ना, त्यांनी पार्वती देवीला, त्यांच्या पत्नीला गीता महात्म्य ऐकवलेलं आहे. ते वेगळा ग्रंथ आहे एक, गीता महात्म्य. त्यात भगवंत शंकर पार्वतीला म्हणतात की भगवद्गीता जी आहे ही, यात 700 श्लोक आहेत, 18 अध्याय, 700 श्लोक आहेत. या 700 श्लोकापैकी एक जरी श्लोक, एक चतुर्थांश जरी कोणाला कळला आणि कळून त्यांनी जीवनामध्ये त्याचा उतरवला आपल्या व्यवहारामध्ये आचरणामध्ये, तर ती व्यक्ती साक्षात मोक्ष प्राप्त करून अंतिम स्थानी पोहोचू शकते, एवढी शक्ती ह्या एक एक श्लोकामध्ये आहे. एक एक श्लोकामध्ये कुठचाही श्लोक तुम्ही घ्या आणि तो आत्मसात करा, म्हणजे आपण काय म्हणतो, कोळून प्या. नुसतंच ज्ञान स्तरावर नाही, आचरण स्तरावर पण त्याला आणा, त्याची अनुभूती प्राप्त करून त्याला आपल्या जीवनामध्ये उतरवा, आपल्या बोलण्यात, चालण्यात, व्यवहारात, मनोवृत्तीत, बुद्धीमध्ये त्याला उतरवा. लोकांना ते वाटलं पाहिजे की हा मनुष्य श्लोक जगतोय, एक श्लोक का होईना जगतोय. अशा स्थितीपर्यंत आपण आलो तर तुमच्यापैकी आमच्यापैकी प्रत्येक व्यक्ती ही महान व्यक्ती बनू शकते. कारण जे ज्ञान अर्जुनाला भगवंताने दिलं, ते ज्ञान तुम्ही आपल्या उदाहरणाच्या रूपाने दुसऱ्यांना देत आहात, एवढं मोठं कार्य तुम्ही करतात. भगवंताने जे 5000 वर्षापूर्वी एका ठिकाणी उभं राहून काही जवळजवळ पाऊण तास असं म्हणतात, म्हणजे थोड्या वेळात त्यांनी ते ज्ञान पूर्ण अर्जुनाला दिलं, तेच ज्ञान तिकडेही सीमित न ठेवता तुम्ही ते वाचन करून लोकांकडे पोचवत आहात आपल्या उदाहरणाकडे. आणि त्या ज्ञानाचं वैशिष्ट्य बघा, ते कुठे सांगितलं गेलं, ज्यावेळी आपल्या जीवनाची सर्वात मोठी परीक्षा अर्जुनाची होती, त्याने अनेक युद्ध लढली होती, अगदी जेव्हा विराटाच्या गायी पण त्यांनी पळवल्या कर्णाने दुर्योधनाने, तेव्हा पण त्यांनी युद्ध केलं होतं आणि एकट्याने सगळ्या कुरु वंशातल्या जितके योद्धे होते महारथी त्यांना त्याने एकट्याने परास्त केलं होतं, तरीही ते त्याच्या आयुष्यातलं मोठं युद्ध नव्हतं. हे जे युद्ध होतं महाभारत, ते सगळं त्याच्या अंतिम जीवनाची, म्हणजे जीवनातलं म्हणतात ते दी प्रोजेक्ट, द अल्टिमेट वॉर. हां, पूर्ण जग दोन पार्टीमध्ये विभागलं गेलं होतं, कुठचाही असा राजा नव्हता जो आयदर या पक्षात किंवा या पक्षात नव्हता. फक्त एक बलरामजी गेले होते तीर्थयात्रेला निघून, एकटेच व्यक्ती क्षत्रिय होणारे व्यक्ती, बाकी सर्व जितके क्षत्रिय होते ते आयदर ह्या पक्षात होते किंवा त्या पक्षात होते. आणि निर्णायक युद्ध होतं ते, टू बी ऑर नॉट टू बी, हे असं असतं ना, ते मी असेन किंवा नसेन असं युद्ध होतं, आणि ते जिंकायचंच ह्या उद्देशाने दोन्हीही पक्ष तिथे आले होते. आणि इतक्या निर्णयाने, निश्चयाने आणि दृढतापूर्वक पूर्णपणे अभ्यास करून युद्ध जिंकायच्या भावनेने ते प्रवेश केला आणि त्या भयंकर निर्णायक स्थितीच्या युद्धामध्येच अर्जुनाला भ्रम झाला, तो दुःखी झाला, त्याच्या हातातून धनुष्य गळू लागलं वगैरे वगैरे वगैरे, बऱ्याच गोष्टी घडल्या ज्या त्याच्याकडनं अपेक्षित नव्हत्या. त्याच्याकडनं खूप लोकांच्या अपेक्षा होत्या की हा आहे म्हणून युद्ध आपण जिंकू शकतो, अशा बऱ्याच त्याची महती होती. आणि तो योद्धा ज्याच्यावरती सगळ्यांचे डोळे खेळले होते सगळ्यांच्या अपेक्षा होत्या, निर्णायक युद्ध तोच करू शकणार होता. अशी व्यक्ती म्हणते की माझा हातामध्ये अग्नी उत्पन्न होतो आहे, मला सहन होत नाही, माझ्या हातातून धनुष्य गळून पडत आहे, बाण आणि धनुष्य, जे गांडीव धनुष्य जगभर प्रसिद्ध आहे, जसं चणत्कार पण जेव्हा होतं तेव्हा पण देवता पण जागृत होतात, असं धनुष्य पण आता माझ्या हातातून गळत आहे, मी ते उचलूच शकत नाही, युद्ध कसं करणार, मी आता बसतो खाली आणि हे कृष्णा आता तू माझा गुरु बन आणि मित्रत्व मित्रभत्र आता बंद करून टाक, मला शिष्य बनव आणि मला सांग मला काय करायचं ते. आणि ते जेव्हा बोलणं बंद झालं आणि हे वाक्य सांगितलं, शिष्यस्ते हमस्यादि माम त्वाम प्रपन्नम, की आता मी तुमचा शिष्य बनत आहे, तुम्ही माझे गुरु बना, मला बोध द्या, मला सांगा काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, मला मार्गदर्शन करा. आणि तेव्हा मग कृष्णाने बोलायला सुरुवात केली आणि जे काही त्यांचं बोलणं झालं त्याचा परिणाम काय झाला, अर्जुन म्हणाले नष्ट मोहो स्मृतिर्लब्ध्वा करिष्ये वचनम तव. आता मी जे मोहात होतो त्यातून बाहेर पडलेलो आहे, नष्ट मोहो स्मृतिर्लब्ध्वा, स्मृती माझी पुन्हा आलेली आहे माझ्याकडे, मला सगळं ज्ञान झालेलं आहे, आता मी तुम्हाला वादा तुमचा मी तुम्हाला मी वचन देतो, करिष्ये वचनम तव, तुम्ही जे काय सांगाल ते मी करणार, करिष्ये म्हणजे मी करीन, वचनम तव तुझं वचन, तुमचं वचन जे आहे, तुम्ही जे काय सांगाल ते मी करीन. हे जे मोठं परिवर्तन आहे, एका ठिकाणी आम्ही म्हणजे मेडिकल लँग्वेजमध्ये काय म्हणतो, सायकोथेरपी, एक व्यक्ती डिप्रेशनमध्ये आहे त्याला आपण सायकोथेरपी देतो आणि पुन्हा नॉर्मल बनवतो आणि त्याला अनेक वेळा बसायला लागतं फॉर थेरपी. मी पण ते डिप्लोमा इन सायकोलॉजिकल काउन्सिलिंग मी केलेलं आहे, हां मी पण त्याचा पदवीधर आहे, तर त्यामध्ये पुन्हा पुन्हा त्या तणावग्रस्त व्यक्तीला जे डिप्रेशनमध्ये त्याला पुन्हा पुन्हा बसून ते काउन्सिलिंग द्यायला लागतं, मग हळूहळूचं जागृत करून पुन्हा नॉर्मल करावं लागतं. तसंच भगवंताची ही दिव्य सायकोथेरपी आहे, जी इतक्या महान व्यक्तीला इतक्या महत्त्वपूर्ण प्रसंगामध्ये डिप्रेशन आल्यानंतर त्याला उभं केलं, त्याचे सगळे ते होते ना प्राधान्यक्रम, तो बदलून टाकला भगवंतांनी. जो प्राधान्यक्रम घेऊन तो युद्धामध्ये आला होता की माझे हे एजेंडा आहे, माझ्या बायकोचा अपमान केला गेला, आम्हाला वनवासात पाठवलं गेलं, आम्हाला अन्याय केला गेला, राज्य हरवून घेतलं गेलं, हे सगळे जे त्याचा आपल्याला बदला घ्यायचा आहे आणि सगळ्यांना मारून टाकायचं आहे, हा वैयक्तिक प्राधान्यक्रम घेऊन तो आला होता, तो सर्वजण बाजूला ठेवला आणि नंतर भगवंतांनी दिलेला प्राधान्यक्रम घेतला आणि पुन्हा तो उभा राहिला धनुष्य घेऊन. आणि पुढचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे महाभारतात काय घडलं. असं हे दिव्यशास्त्र आहे, म्हणजे ते असं जे एका ठिकाणी जंगलामध्ये वनामध्ये ऋषींच्या आश्रमामध्ये झाडाखाली वडाच्या झाडाखाली बसून एक गुरु आपल्या शिष्याला सांगतायत आणि भरपूर वेळ आहे त्यांना, असं काही टाईम लिमिट नाही आहे की लगेच युद्ध सुरू करायचं आहे, आणि भरपूर वेळामध्ये आरामशीर बसून समजावलेलं शास्त्र आहे असं पण नाही आहे. ते प्रॅक्टिकल तुमच्या आमच्यासारख्या माणसाला सांगितलेलं जीवनाच्या सगळ्यात मोठ्या द्वंद्वामध्ये आणि काय म्हणतात त्याला प्रश्नामध्ये कष्टामध्ये उत्तर दिलेलं आहे त्याला, आणि ऐकणारं कोण आहे, कोणी साधू ब्रह्मचारी संन्यासी नाही, तुमच्या आमच्यासारखा ग्रहस्थ व्यवस्थित अनेक पत्नी असलेला अनेक मुलं असलेला कर्तव्य दक्ष आर्यपुरुष ज्ञानी पुरुष सद्गृहस्थ आहे तो, तुमच्या आमच्यासारखा त्याला जीवनात अनेक प्रसंग येतात असेच, काय करू काय नको करू हे कळत नसलेलं, अशा आपल्यासारख्याच व्यक्तीला त्याच्या जीवनाच्या मोठ्या सगळ्या पेचा प्रसंगामध्ये समजावून सांगितलेला विषय आहे, म्हणजे तो आपल्याला पण ॲप्लिकेबल आहे, तो संन्याशामध्ये झालेली चर्चा नाही आहे, तो ग्रहस्थ व्यक्तीला दिलेला उपदेश आहे. आपल्या जे सामान्य जे आपले घरगुती प्रश्न असतात त्याचसारखे प्रश्न त्याला पण होते आणि त्याने ते विचारले असं कसं तसं कसं, त्यावेळी सगळ्यांची समाधानकारक उत्तरं भगवंताने दिली, कृष्णाने दिली, आणि त्यामध्ये अर्जुनाने खूप प्रश्न केले, असंच का मग तसंच का मग, त्याला पण उत्तरं दिली आणि सर्व काही समजावून सांगितलं, सर्व योग समजावून सांगितले, काळ काय समजावून सांगितलं, ईश्वर तत्व काय ते सांगितलं, जीव तत्व काय ते पण सांगितलं, प्रकृती कशी बनलेली आहे तीन गुणांनी ते समजावून सांगितलं, कर्म काय ते अनेक अध्यायात विवरण केलं, आणि शेवटी अर्जुन काय म्हणाला, ते भगवंत काय म्हणाले की हे सगळ्या ज्या पद्धती आहेत त्याला योग म्हणतात, हे असे असे योग तुला मी सांगितलेले आहेत आणि योगिनाम अपि सर्वेशा मदगती अंतरात्मना, या सगळ्या योग्यांमध्ये जे भक्तीमध्ये माझ्यामध्ये स्थित आहेत तो सर्वोत्तम योगी आहे हे पण सांगितलं आहे. आणि हे पण बोलले की आता मी तुला सर्व वर्णन केलेलं आहे, काही वर्णन करायचं बाकी राहिलेलं नाही आहे, तुला जर काही कळलं नसेल तर मी तुला पुन्हा सांगतो, पण जर तुला कळलं असेल तर तू तुझा आता निर्णय घ्यावास, म्हणजे असं पण नाही केलं की तुला आता हेच करायचं आहे, तुला मी आता इतक्या प्रसंगामध्ये तुला मी ज्ञान दिलं, आता तू असंच वागायला पाहिजे असं पण सांगितलं आहे. त्याला म्हटलं की तुला मी ज्ञान दिलं, आता तू ठरव तुला काय करायचं आहे ते. तू मोकळा आहेस, काहीही त्यातलं कुठचंही ज्ञान तू अवलंबन करण्याकरता मोकळा आहेस. आणि ते झाल्यानंतर मग अर्जुन म्हणाले की नष्ट मोहो स्मृती लब्ध्वा तर करिष्ये वचनम तव. मोठा श्लोक आहे तो, आय एम जस्ट टेलिंग शॉर्ट. इतकं ते परिपूर्ण शास्त्र आहे. बाकी शास्त्रामध्ये जे वर्णन केले आहेत इतर धर्मामध्ये, त्यामध्ये एका ठिकाणी ते जेव्हा ऐकवलं गेलं तेव्हा त्यालाच मारण्याकरता लोक काही मागे लागली आणि तो जीव वाचवण्याकरता कुठेकडे पळून गेला एका ठिकाणी. दुसऱ्या ठिकाणी जेव्हा ते सांगितलं गेलं तेव्हा त्यालाच चढवलं सुळावरती आणि त्याच व्यक्तीचा मृत्यू घडला. हे जेव्हा शास्त्र बोललं गेलं तेव्हा अर्जुन मागे लागला नाही कृष्णाचा मारण्याकरता, त्याचा वध नाही केला अर्जुनाने. म्हणून त्यांनी सांगितलं तुला सांगायचं अजून काही बाकी राहिलेलं नाही आहे, सगळं ज्ञान तुला मी ऐकवलेलं आहे, त्यात श्रेष्ठ काय हे पण तो सांगितलेलं आहे, तुलाच ठरवायचं आहे. म्हणजे असं काय केलं नाही की तुला असंच करायचं आहे तसं करायचं आहे, फुल फ्रीडम दिली त्याला. आणि त्यानंतर अर्जुनाने केलं काय हे पण महत्त्वाचं आहे, त्यांना स्वीकार केला त्यांचं म्हणणं. त्यांनी आपला प्राधान्यक्रम बाजूला ठेवून भगवंताचा प्राधान्यक्रम स्वीकारून त्यांनी युद्ध केलं आणि तो यशस्वी झाला. त्यांनी ती गीता आपल्या 18 दिवसांच्या युद्धामध्ये तिकडे अवलंबिली हे लक्षात घ्या. आपल्या कुटुंबामध्ये आणि आपल्या घरी गेल्यानंतर बायकोवर त्यांनी अवलंबलं नाही, तत्काळ त्या युद्धाच्या प्रसंगामध्ये. युद्धप्रसंग खूप बिकट असतो, खूप इंटेन्स तीव्र प्रसंग असतो. युद्ध हे साधारण असं भाजी घेण्यासारखं नसतं की वी वेंट टू मार्केट आणि भाज्या पण घेऊन आलो असं नसतं. युद्ध म्हणजे फार भयंकर असतं, त्यात कोणाला काय आठवत नसतं काय चाललं आहे, फक्त वैराला मारणं एवढंच माहीत असतं. आणि दिवसभर हत्तींची गर्जना, घोड्यांची गर्जना, मर्डरांची गर्जना आणि शंखनाद आणि अर्जना, युद्धांच्या गर्जना आणि आवाहन आणि आक्रमण हे चालू असतं. एवढं की काय एवढं वातावरण कोलाहलात्मक असतं की त्यामध्ये महारथी जो रथात उभा आहे तो आपल्या रथीशी सारथीशी पण संवाद साधू शकत नाही, एवढी म्हणजे एवढा आवाज असतो तिथे. तर महारथी सारथीला कसं सांगणार उजवीकडे जा डावीकडे जा, तर तो काय करणार या पायाने त्याला उजवीकडे पाठीला मारणार असं. मग तो सारथी मागे न बघता उजवीकडे वळणार, लेफ्ट पायाने लेफ्ट ठिकाणी पाठीच्या भागावर लात मारणार, मग तो लेफ्टला वळणार आणि मध्ये मारलं की सरळ जाणार. ही स्थिती होती युद्धामध्ये. अशा परिस्थितीमध्ये अर्जुनाने जी गीता ऐकली ती अवलंबिली आणि व्यवहारात आणली प्रत्यक्ष युद्धामध्ये. आणि भगवंत एवढे कनवाळू, एवढे भक्तवत्सल की आपला भक्त अर्जुन त्याच्याकडून त्यांनी निर्देश कसे ऐकले 1, 2 आणि 3 अशा प्रकारे युद्ध घडलं. आणि पदोपदी अर्जुनाला पण प्रसंग असे आले आता काय करू, मारू की नाही मारू, आणि पदोपदी तेच ज्ञान भगवंताने त्याला पुन्हा दुसरा प्रकार ऐकवलं आणि त्याने परत त्यांनी तेच केलं. मग शेवटी भगवंताप्रमाणे कन्व्हिन्स होऊन गेलं असं द्वंद्व मनात नाही ठेवलं त्याने. सांगायचा उद्देश काय की एवढं महान ज्ञान आपलं आहे, तुमचं आहे, आमचं आहे, का आपण ते अभ्यास करू नये? आणि असंही नाही की फक्त पुरुषांनी करावं बायकांनी करू नये. जो जो मनुष्य म्हणून जगात जगत आहे, जन्म घेत आहे, खास करून आपण भारतीय वंशाचे लोक आपल्या भूमीतील महात्म्य ज्या भूमीचं इतकं आहे त्या भूमीत जन्म घेतलेली माणसं जे आहेत त्यांचं किती मोठं हे भाग्य आहे, सौभाग्य आहे आणि ते सहजगत्या आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि ते ज्ञान घेऊन आमच्या केवळ आमच्या संस्थेमध्ये किती लाखो विदेशी लोक भक्त बनलेले आहेत. ते तुमच्या आणि आमच्या देशामध्ये येऊन ब्रह्मचारी बनून आश्रमात राहून सर्व समर्पित करून जीवन भगवंताला अर्पण करून जगत आहेत अनेक वर्ष. त्यांना आम्ही आता मी गेली 35 वर्ष पाहत आहे. ही घटना 1984 आहे, तुम्हाला सांगितली जी घटना. त्याला किती झाली वर्ष, 35 आणि 8 महिने झाले. त्याला इतके जुन्या काळामध्ये, इतक्या काळामध्ये मी अनेक लोकांना आधी पण आणि नंतर पण जीवन पूर्णपणे परिवर्तन होताना पाहिलेलं आहे या एकाच पुस्तकामुळे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी तुला. आमच्या संस्थेमध्ये ना आपण डिसेंबरमध्ये गीता वितरण करतो, कारण डिसेंबर महिन्यामध्ये ती एकादशी येते, गीता जयंती. हां, तर त्या एकादशीला भगवंतांनी गीता सांगितली अर्जुनाला, तर त्याच्या म्हणजे आठवणी प्रत्यर्थ किंवा त्या घटनेच्या निमित्त त्या महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये जगभरामध्ये आम्ही पुस्तकं वितरित करतो. मी लोकांना ॲक्च्युली खूप कमी दरामध्ये ते लोकांना देतो आणि ते प्रत्येक मंदिरामध्ये लाखो गीता अशा दिल्या जातात. तर एका ठिकाणी असं काम चालू होतं गीता वितरणाचं वगैरे, तर तिकडे एक मनुष्य असा विदेशी मनुष्य असा एकदम केस विस्कटलेला असा एकदम भयंकर अवस्थेमध्ये भुकेला 3-4 दिवसचा, त्याला कोणीतरी केळं दिलं खायला. तर ते केळं ना त्यांनी असं पूर्ण पूर्ण असं खोललं होतं, सोललं असं पूर्ण पूर्ण, आणि असं खायला गेलं तर केळं असं कचऱ्या डब्यात पडलं आणि हातात साल राहिली. तो इतका म्हणजे डेस्परेट होता की त्याने ते केळं खाण्याकरता त्याने डाईव मारली त्या कचऱ्या डब्यामध्ये आणि असं हात शोधत त्याला ते काय मिळालं नाही, एक पुस्तक लागलं हातावर, तर काढलं त्याने बाहेर भगवद्गीता ॲज इट इज आणि ते वाचून तो मनुष्य भक्त बनला. एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट अशी आहे की आमच्या संस्थेमध्ये ना किती म्हणजे आमच्याकरता शर्मेची आणि त्यांच्याकरता गर्वाची गोष्ट आहे की विदेशी बायका आणि पुरुषसुद्धा ट्रेनमध्ये स्टेशनमध्ये मॉलच्या बाहेर रस्त्यावरती गीता घेऊन उभे राहतात. या महिन्यामध्ये गीता घ्या गीता घ्या म्हणून. तशीच एक तरुण मुलगी विदेशी मुलगी अशा एक खांद्यामध्ये बॅग अशी, त्या खांद्याच्या बॅगेमध्ये बरेच गीता अशा अनेक व्हॉल्युम्स गीत्याची प्रती हातात एक गीता घेऊन ती अशी ट्रेनमध्ये चालली होती ट्यूब रेल्वेमध्ये. म्हणजे ती काय सांगत होती, टेक गीता, दिस इज गीता, दिस इज कृष्णा अर्जुन आज डिस्कशन दिस दॅट. आणि ते एक मनुष्यानं दारू पिऊन बसला होता, त्याला खूप राग आला त्या बोलीचा, म्हणजे शट अप स्टॉप दिस. तरी पण ते असे खूप लोक भेटतात, त्यामुळे त्याला दुर्लक्ष करून आपल्याने काम चालूच ठेवलं. मग तो बोलला, इफ यू डोंट स्टॉप दिस आय विल क्रश यू, आय थ्रो यू आउट ऑफ द ट्रेन. तर असेही माणसं भेटतात, म्हणून ते आपलं काम चालूच ठेवलं. पण हा मनुष्य ना उठला काही वेळानंतर, अतिशय दारूमध्ये नशेत होता आणि अतिशय क्रोधित होऊन लाल डोळ्याने तुझ्याकडे गेला. ती अशी वरती केली ना, गीता अशी पकडली तू ना, अशी गीता दाखवली लवकर अशीची, ती अशी घेतली हातामध्ये आणि पायाखाली चिरडली, अशी क्रश केली पायाखाली. आणि बघता बघता कोणालाही न कळण्याआधी पापणे लावता लावच्या आधीच दार उघडलं आणि तिला ट्रेनच्या बाहेर ढकलून दिलं. आणि विजयी मुद्रेनं आला, ती चिरडलेली गीता उचलली, म्हणे माझ्या बायकोला दाखवीन की आज मी काय पराक्रम केला. म्हणून त्याने ती उचलली, ते कवर फाटलेलं, त्याचं ते बाइंडिंग फाटलेलं आणि पानं अशी विस्कटली त्याची गोळा केली आणि पायल पडलेले वगैरे गण घाण झालेली अशी उचलली आणि आपल्या बॅगेत ठेवली आणि तो घरी गेला. आणि घरी गेला तो आणखीन नशेमेचूर होता, त्या बायको कुठे बाहेर गेली होती, तर ती अशी गीता अशी टाकली टेबलावरती आणि तो झोपी गेला नशेमध्ये. थोड्या वेळाने बायको आली, जावे उघडून बघितले की काहीतरी नवीन नवीन पुस्तक दिसतंय पण ते थोडं खराब झालेलं दिसतंय, दिसतं ना नवीन पुस्तक एकदम चांगलं कोरं कोरं पुस्तक पण ते जरा थोडं पडल्यामुळे तिने काय जसं ते एकत्र गोळा केलं, बुकशेल्फ मी ठेवून दिलं, झाली ही ती गोष्ट संपली. सकाळी तो नशा उतरली, उठला नॉर्मली आपल्या कामाला घेऊन गेला, बायको पण कामाला घेऊन गेली. आणि कालांतराने काय झालं, त्याचा डिवोर्स झाला त्या बाईबरोबर, तो आणखीन वैफल्यग्रस्त झाला, ही बिकेम फ्रस्ट्रेटेड, तो एकदम डिप्रेशनमध्ये गेला आणि तो असा एकदम उदास होऊन एक दिवशी घरी आला. बायको सोडून गेली होती, कोण घरात नाही, पैसे पण नाही, नोकरी पण गेलेली, अशा भयंकर अवस्थेमध्ये घरी आला आणि त्यांनी असं बघितलं इकडे तिकडे असं, तर त्याला ते बुकशेल्फमध्ये ते पुस्तक दिसलं. ते म्हटलं काय जरा बघूया, त्याने ते पुस्तक वाचलं आणि त्या एका रात्रीमध्ये ते पूर्ण त्यांनी पुस्तक वाचून काढलं भगवद्गीता. आणि त्याला इतकी उपरती झाली, त्याने ते असं मागे पुढे शोधलं पूर्णपणे. आपण कसं पुस्तक चालतो आधी काय काय आणि थोडं वाचायला सुरुवात करतो, मग जर इंटरेस्ट आला मग ते पुढचं वाचतो. तर त्याने असं सुरुवात ते वाचलं आणि मग तो रात्रभरात त्याने ते पुस्तक पूर्ण वाचून काढलं, 700 श्लोकांचं अर्थ आणि तात्पर्य सकट. आणि पहाटे होता होता तो इतका प्रभावित झाला, त्याने पुन्हा पुस्तक चाळलं की कुठे काय पत्ता बित्ता दिला आहे का, आणि पत्ता त्याला सापडला. सकाळी तरी लगेच निघाला तो आपल्याकडे आणि मला मध्ये गोष्ट सांगायला विसरलो, त्याचा मध्ये अपघात पण झाला होता आणि तो ही वॉज ऑन द व्हीलचेअर विथ फ्रॅक्चर्स आणि डिसफिगर्ड फेस, असं विस्कटलेला चेहरा, म्हणजे अपघातामुळे आणि असं ओठ फाटलेले वगैरे असा चेहरा आणि व्हीलचेअरने बसलेला. आणि त्या अवस्थेत त्यांनी ती पूर्ण गीता वाचली आणि तो तसाच व्हीलचेअर तो ना मोटराईज व्हीलचेअर, त्यात असा घेऊन घेऊन तिने ॲड्रेस शोधून काढला आणि तो हरे कृष्णा मंदिरात पोचला. आणि तुम्हाला काय सांगावं, त्याचं स्वागत त्याच मुलीने केलं ज्या मुलीला त्याने ढकलून दिलं होतं, ती अपघातग्रस्त झाली, त्याचे अनेक फ्रॅक्चर झाले, ती अनेक महिने हॉस्पिटलमध्ये होती, मग ती बरी झाली आणि त्या बाईने पुन्हा त्याच उत्साहाने गीता वितरण चालू ठेवलं. तुम्ही आम्ही करू का? अरे कोण करेल? असा अनुभव ज्याला प्राप्त झालेला आहे तो करू शकेल का पुन्हा? बाबा ते काय पण की मी देवामध्ये आत्मे पूजा करेन देवाची, बाबा हरकत नाही, भाजी कापेन, नैवेद्य करेन, झाडू मारेन, फुलांच्या माळा बनवेन, काय पण करेन, बाहेर नका पाठवू मला तुम्ही, असं मला परत नाही व्हायचं. ती अपघातग्रस्त, हा पण तंत्र झाला अपघातग्रस्त, आणि त्याच बाईने त्याचा स्वागत केला आणि तिला बरोबर कळलं की ही हा तोच मनुष्य आहे आणि त्यालाही बरोबर कळलं की ती हीच व्यक्ती आहे म्हणून. तर तो आणखीन शर्मिंदा झाला आणि रडू लागला. तरी पण तिने काहीही मनात न ठेवता त्याला पूर्ण मंदिरात घेतलं, त्याला प्रसाद दिला, दर्शन घडवलं, त्याला लोकांची ओळख करून दिली वगैरे वगैरे, आणि तो फक्त स्पंदून स्पंदून रडत होता. मग त्यांनी एक शेवटचा प्रश्न विचारला, कॅन आय जॉईन द टेम्पल ॲज डिवोटी? ते म्हणाले हो मी करू शकता. मग त्याने मंदिरातला एका व्यक्तीला ओळख करून दिली आणि तो व्यक्ती पूर्ण वेळ भक्त बनला मंदिरात. दारुडा, व्यभिचारी जे काय होता तो, ते सर्व सोडून तो पूर्ण वेळ हरिकृष्ण भक्त बनला. अशा आमच्या संस्थेमध्ये अनंत गोष्टी आहेत लोकांच्या हृदय परिवर्तनाच्या, केवळ ह्या पुस्तकाच्या अध्ययनामुळे झालेल्या. तर लक्षात घ्या की या ग्रंथामध्ये किती शक्ती आहे. जी व्यक्ती दारुडी असू शकते, व्यभिचारी असू शकते, मांसाहारी असू शकते, पण ह्या एका ग्रंथाच्या मन लावून केलेल्या अध्ययनामुळे त्यांच्या जीवनामध्ये काय काय फरक पडले हे आम्ही आमच्या डोळ्या देखील पाहिलेलं आहे. कोणाला न भेटता फक्त गीता भेटली आणि ती वाचली असे खूप लोक आहेत, आणि आपण ते अजूनही वाचलेले नाही आहे. ही दुःखाची गोष्ट आहे की इतरांनी बाहेरून येऊन आपल्या ह्या दिव्य ग्रंथाचा, आपल्या प्रॉपर्टीचा पूर्ण लाभ घेऊन आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करून आणि लाभ करून घेतलेला आहे आणि आपणच त्यातून वंचित आहोत अजूनही. म्हणून मी एक थोडासा हा एक नम्र आणि प्रामाणिक प्रयत्न करत आहे तुम्हाला विनंती करायचा की तुम्ही कृपा करून हा ग्रंथ गंभीरपणे घ्या आपल्या आयुष्यात. जे काही उर्वरित आयुष्य उरलं आहे, तुम्ही सगळे मध्यम वयस्क जनरली आहात, काही उत्तरार्धामध्ये आहेत आयुष्याच्या, तर किती छोटा काळ का असे ना, पण आपण सर्वांनी हे गंभीरपणे घेऊन याचं अध्ययन करावं, कोणाच्या तरी माध्यमातून शिकावं आणि आत्मसात करावं. एखादा श्लोक का होईना आत्मसात करावा, आपल्या मुलांना पुढच्या पिढीला प्रेरणा द्यावी. आपण जर हा ग्रंथ नाही घेतला गंभीरपणे तर आपली मुलं कशी घेतील? ते आपल्याला बघणार आणि त्याप्रमाणे जीवन चालवणार. आईवडिलांनी काय केलं तर त्यांचं एक आदर्श असतो, आवडो ना आवडो पण ते त्यांना त्यातून प्रेरणा मिळत असते, ते त्यांनी पाहिलेलं असतं. तर जर त्यांनी आईवडिलांना गीता गीतेमध्ये पूर्ण रस घेऊन समरस झालेलं पाहिलं तर ते घेतील तुमच्याकडून. तुम्ही जर त्यात इंटरेस्ट घेतला तर ते मुलं पण घेतील आणि पुढच्या पिढीमध्ये आपली जी ही संस्कृती आहे, जी लेगसी आहे, धरोहर जी आपली आहे, ती पुढे चालू राहील. आता आपण एकदम सक्षम रीतीने ही संस्कृती नष्ट करू शकतो, आपल्याच ठिकाणी हे सगळं संपू शकतो, असं होऊ नये. आपलं ऐश्वर हे आपण जाणून घ्यावं आणि ते इतरांना जाणू द्यावं, हे आपलं कर्तव्य आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? तर तुम्ही मला महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून किंवा आमच्या संस्थेच्या माध्यमातून, माध्यम कुठचं का असे ना, आपल्याला भगवद्गीता शिकायची, आणि एवढी गर्वाची गोष्ट आहे की आमच्या संस्थेमध्ये ती 85 भाषांमध्ये त्याचा अनुवाद केला गेलेला आहे. अरेबिकमध्ये गीता आहे, उर्दूमध्ये गीता आहे, कुवैतच्या राजाची मुलगी आमच्या इस्कॉनची शिष्य आहे, अशा अनेक गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. त्याचं कारण काय? कारण तीच तेच शास्त्र जे आहे ते अत्यंत शास्त्रीय पद्धतीने लोकांपुढे त्यांच्या भाषेमध्ये मांडलं गेलेलं आहे. आता तुम्ही मला सांगा की अरेबिक भाषेमध्ये अनुवाद करण्याकरता पहिला अरेबिक व्यक्ती भक्त बनला पाहिजे ना, म्हणजे अरेबिक व्यक्ती भक्त बनला असेल ना आणि त्याने प्रेरणा देऊन घेऊन ती गीता अनुवाद केली असेल की नाही? का आपण कोणी बाहेरचा मनुष्य आणला व्यावसायिकांच्याकडनं अनुवाद करतो? नाही, या सगळे अनुवाद जे आहेत भाषेतले ते त्या त्या देशातल्या लोकांनी भक्त बनवून मग त्यांना प्रेरणा होऊन त्यांनी आपल्या देशात लोकांना माहिती व्हावी म्हणून त्यांच्या भाषेमध्ये ती अनुवादित केलेली आहे. आणि आपण यातनं काही मेहनत घेतलेली नाही आहे, पण आपल्याकडे पण तेलुगू, मल्याळम आणि कन्नड आणि पंजाबी आणि काय सांगू तुम्हाला, जितक्या भाषा आहेत त्या सगळ्या भाषामध्ये गीता आपल्याला उपलब्ध आहे. आमच्या वृंदावनच्या मंदिरामध्ये पूर्ण डिस्प्ले आहे असा, 85 भाषेमध्ये 85 गीताची कॉपीज तिथे लावलेल्या आहेत. चायनीज आहे त्यामध्ये, जॅपनीज आहे त्यामध्ये, काय नाही आहे मला ठाऊक नाही त्या कुठच्या कुठच्या भाषा आहेत त्या, त्यात पण गीता आहे. पण सगळ्यात आश्चर्य असं आहे की ती अरबीमध्ये सुद्धा गीता आहे, उलटी मी ती अशी वाजायची, पहिला अध्याय मागे सगळ्यात असं यायचं, पुढे त्यांच्या पद्धतीने मागून पुढे यायचं, तरी हरकत नाही. आणि ते वाचून सुद्धा किती अरब लोक, एक सौदी सोडून किती अरब लोक भक्त बनलेले आहेत. आमचे गुरु महाराज परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज इस्कॉनमधले एक आचार्य, त्यांनी इथे दुबईमध्ये कार्यक्रम दिला होता आणि तो राजानी अरेंज केला होता, म्हणजे शासकीय दर्जावरती तो आयोजित करण्यात आला होता. आणि त्या कार्यक्रमामध्ये सगळे ते त्यांचा काय म्हणत आला, तेव्हा काय म्हणत आला, वेशाला सफेद तोप तोप आणि बायकांचा तो अबाया, म्हणजे असे कपडे घालून अरबी लोक त्यामध्ये आली होती. भारतमध्ये होतं का ते? हां, भारतमध्ये, सॉरी तुमच्या देशामध्ये, इकडेच मला वाटतं दुबईमध्ये, इकडे इकडेच. आणि त्या कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी अनेक अरबी काळी वस्त्र घातलेल्या बायका महाराजांना त्यांच्या रूममध्ये भेटायला आल्या होत्या आणि देवर क्राईंग, ते रडत होते की आम्हाला पुन्हा संघ कधी मिळेल या विषयावरचा. तर असंही हृदय परिवर्तन होऊ शकतं इतकं ते प्रभावी ज्ञान आहे. आणि सगळं होताना आम्ही पाहिलेलं आहे, आमच्याकडे तर खूप अप्रूप आहे ते. अरे या ह्या देशामध्ये जी संस्कृती पूर्णपणे इस्लाम संस्कृती आहे, त्यांचं पूर्ण जीवनच ते आहे ह्या धर्माकरता, आणि त्याच्यातली लोकं हे शासकीयदृष्ट्या कार्यक्रम आयोजन करून त्यांच्या बायका इतक्या प्रभावित होऊन रडत रडत येतात या विषयावर चर्चा करण्याकरता, याच्यावर मोठा गौरव कुठचा आहे आपला? आपल्याला त्यांना कन्वर्ट नाही करायचं आहे, आपल्याला कुठेही कमी नाही आहे लोकांची. लोक समोरून धावत येत आहेत, आपला प्रश्न एकच आहे, आपण त्यांनी प्रभावित आहोत का, हा एकच प्रश्न आहे. आपली जी धनसंपत्ती आहे ती आपल्याला आपल्याच लोकांना द्यायची आहे, बस. आपला ह्याच्यामध्ये कुठे धर्मप्रवर्तन उद्देश नाही आहे, आपल्याला काही गरजच नाही आहे. वी डोंट नीड टू कन्वर्ट एनीबडी, आपण स्वयं काय म्हणत त्याला संतुष्ट आहोत. आपला धर्म परिपूर्ण आहे, आपल्या धर्मामध्ये काही नाही असं नाही, आपल्याला काहीच कोणाला कन्वर्ट करायची गरज नाही. पण त्यांनी स्वेच्छेने यावं, त्यांची इच्छा आहे, आम्ही कोणालाही जाऊन जबरदस्ती भक्त बनवलेलं नाही आहे. मी प्रचार केला आहे आणि लोकांनी आपणहून तो धर्म स्वीकारलेला आहे आपला, मग ते आपण का सोडावं, का सोडावं? इतरांना त्यांचं महत्त्व माहीत पडतं आणि त्यांनी ते स्वीकारावं आणि आपणच ते सोडून द्यावं, ह्यात काही म्हणजे बुद्धिमत्ता किंवा तथ्य नाही आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सर्वांनी भगवद्गीता गंभीरपणे घ्या. हरे कृष्ण. नऊ वाजलेले आहेत, तर कोणाचे काही प्रश्न असतील तर मी थोडा वेळ, मला आहे 10 मिनिटं मला वेळ आहे, पुढचा पण कार्यक्रम आहे. एखादा प्रश्न येऊ शकतो, प्रॉब्लेम नाही. अनंत प्रत्येकाचा वेगळा अनुभव आहे, कारण ते शास्त्र जे आहे ना ते अथा आणि अनंत शास्त्र आहे. त्यामध्ये कुठचा श्लोक कोणाला भावेल आणि कुठचा श्लोक कोणावर परिणाम करेल याचा भरोसा नाही. प्रामाणिक जो मुमुक्षू विद्यार्थी असतो त्याला कुठचा श्लोक कधी चमत्कार करेल हे माहीत नाही आपल्याला. फक्त एकच त्याची गरज आहे, शास्त्र दिव्य आहे, अभ्यासू प्रामाणिक पाहिजे फक्त, बस अभ्यास करणार एवढंच आहे. तुम्हालाही त्याचा अनुभव येईल, तुम्ही जेव्हा त्यात गहराईमध्ये जेव्हा तुम्ही जाल त्या विषयामध्ये, तर तुम्हालाही चमत्कारिक अनुभव येतील त्यामध्ये, यात काही वाद नाही. येस. लोभी बिलकुल होणार, ते कसंच माहिती का, भगवद्गीता आपण एक मॅक्स फुलरने कशी वाचली भगवद्गीता, भक्त म्हणून नाही वाचले. काय दिलं आहे याच्यामध्ये बघू तर खरं, काय एवढं याच्यात काय आहे, ह्या दृष्टीने वाचणं वेगळं. आणि एक प्रामाणिक विद्यार्थी अर्जुनाप्रमाणे त्याने वाचणं वेगळं. दोघांपैकी लाभ कोणा होणार सांगा तुम्ही मला. तुमच्या घरी जर मी एक हेर म्हणून आलो तुमच्या घरी आणि तुमच्या घराची पडताळणी घेतली काय कुठे काय ठेवलं आहे, आणि तुमच्याकडे मी मित्र म्हणून आलो आणि तुम्ही मला घर दाखवलं माझ्या घरात हे असं असं आहे, तर जास्त तुमचं घर कोणाला कळेल? तसंच हे शास्त्र आहे ना, हे व्यक्तिगत शास्त्र आहे. हे तुम्ही हेरगिरीकडून वाचाल तर वेगळा लाभ तुम्हाला होणार, लाभ किंवा जे काय असेल ते. आणि जर प्रामाणिक विद्यार्थी होऊन वाचलं तर होणार, तर लोभ वगैरे नष्ट केव्हा होणार? जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे ते वाचलं तर. नाहीतर ती गीतासुद्धा अशीच न्यूट्रल आहे तुमच्याकरता, काहीही परिणाम न करता. जसं पाणी आपल्याकडे खूप चांगलं दूध आहे, अमृतमय, आणि आपण ते पालथ्या गडावर घातलं तर ते काय जसं होतं, काही नाही होत, वेस्ट. तर ते उलटं केलं आणि टाकलं तर तुम्ही ते पिऊ शकता. तसं अप्रामाणिक व्यक्ती अप्रामाणिक पद्धतीने जेव्हा गीतेला अप्रोच करते तेव्हा ते पालथ्या घडावर पाण्याप्रमाणे होतं. मग तुम्ही सांगाल बघा बघा नो परिवर्तन, बघा बघा नो परिवर्तन, तुम्ही सांगू शकता आणि वी ॲक्सेप्ट दॅट. आम्हाला माहिती आहे ते जाणून घ्यायला पण एक पद्धत आहे आणि एक त्याची प्रक्रिया आहे, नाही का? मला क्रिकेट शिकायचं त्याची एक प्रक्रिया आहे, तुम्हाला सायकल शिकायची त्याची एक प्रक्रिया आहे, मला मेडिकल शिकायचं त्याची प्रक्रिया आहे. तुम्ही असं आपल्या पद्धतीने शिकू शकत नाही की बस सगळी पुस्तकं बाजारात विकत घेऊन तुम्ही सगळं ॲनॉटॉमी फिजिओलॉजी सगळं वाचा. यू कॅन्ट बिकम डॉक्टर लाईक दॅट. त्याला एक प्रक्रिया आहे, तशीच ह्याला पण समजायची एक प्रक्रिया आहे. आणि ती प्रक्रिया पालन केलीत तर लोभच काय, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर सगळंच नष्ट होऊन जाईल होलसेलमध्ये. एकाची काय करायची, चिंता करायची गरज आहे? हां, एकच काय, होलसेलमध्ये मला मिळणार लाभ त्याचा. अहो घेऊन तर बघा. आणखीन काय प्रश्न आहे कोणाचे? ठीक आहे. तर तुमच्या महाराष्ट्र मंडळांच्या काही लोकांची अशी योजना आहे, विचार आहे, प्रामाणिक इच्छा आहे की दर शुक्रवारी ते गीतेचा एक अभ्यास वर्ग सुरू करणार आहेत. मराठी होणार का? हां, मराठीमध्ये त्यांच्याकडे आहेत लोक, तर ते सुरू करतील आणि तुम्ही उत्साहाने भाग घ्या, त्यामध्ये प्रश्न विचारा, त्यांची परीक्षा होणार त्यामध्ये एकेका अध्यायाच्यामध्ये. तुमची इच्छा असेल तर चांगल्या प्रकारे अभ्यास होऊ शकतो, जी परीक्षा होऊ शकते. आमच्याकडे ती शिकण्याकरता अनेक गाईड्स आहेत त्याच्याकरता, म्हणजे भगवती तर कशी अभ्यास करावी, ह्या या अध्यायात काय सांगितलेलं आहे, या अध्यातनं काय घ्यावं, हे असं कसं समजावं, असं पूर्ण सुबोधनी म्हणजे अनेक ग्रंथ आहेत त्याचे, मार्गदर्शक ग्रंथ. म्हणजे आपलं कसं असतं, एक असं टेक्स्टबुक, एक असं गाईड, तसं गाईड्स पण आमच्याकडे आहेत. सगळी व्यवस्था आहे, कारण आमच्या पूर्ण संस्थेमध्ये गीता हे मूलभूत शास्त्र आहे, फर्स्ट अँड फॉरमोस्ट अँड बेसिक शास्त्र. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या आता पद्धती आहेत त्यामध्ये शिकवायच्या आणि शिकायच्या. तर ते तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतील, तुम्ही लाभ घ्या तसा. हां, बोधयंत परस्परम, कथयंत तू माम तुभ्यम, बोधयंत परस्परम, एकमेकांचं ज्ञान आदानप्रदान करून आपण समृद्ध एकमेकांना करावं, आपल्याच विषयामध्ये, आपल्याच घरच्या विषयामध्ये आपण समृद्ध व्हावं, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. हरे कृष्णा.